त्याच्या नावाची व नोंद लिहून आली. अशी मोठी भीम साहेबान कामगिरी केली. कुणी नाही केलं सदालन फुलव माय, कुणी नाही केलं भलव माय. मग किल्ली सदालन फुलव माय.
भलव मा, ए कुणी नाही केलं भलव मा.